नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. गोंय राज्याची अर्थीक स्थिती शाबूत दवरून अर्थीक नियोजन करपाच्या नदरेंतल्यान सरकारान काम करचें. राज्याचो रिणाचो आंकडो वाडटा, काडिल्ले रीण सरकार कशा पद्दतीन फारीक करतलो काय असो प्रस्न बाणावलेचे आमदार वेन्सी वेगस हांणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांकां केलो. ह्या वेळार गोंयचो GSDP आंकडो 30% वेल्यान 27% पावला अशी माहिती मुखेल मंत्र्यांनी दिल्या. जाल्यार ही आकडेवारी 25% हाडपाच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशें तांणी सांगले. गोंय सरकाराची अर्थीक परिस्थिती घटमूट आसून 2021 वर्सा सावन सरप्लस बजेट आसून FRBM लिमिटा प्रमाण आसा. निती आयोगान गोंयाक राज्य फिस्कल मॅनेजमेंट पावड्यार 3rd नंबर दिला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. सरकारान टॅक्सी एग्रेगेटराविशी मसुदो धोरण तयार केला तो रद्द करचो अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या वराक तांणी गोंयातल्या टॅक्सी वेवसायिकांचो विशय सुटावो करपाक सरकार कितें उपाय येवजण करता काय असो प्रश्न केलो. तशेंच सरकारान जो एग्रिगेटर मसुदो धोरण तयार केला ताका 93% टॅक्सी वेवसायिकांनी म्हळ्यार सुमार 3803 अर्ज सादर करून विरोध केला, जाल्यार फकत 290 जणांनी ह्या मसुद्याक सहमती दाखयल्या. 8 महिने जाले तरी लेगीत सरकार संबंधित प्रश्न सुटावो करपाक अपयशी थारला असो आरोप तांणी केलो.
Or impose any algorithm pricing. And if you have a mechanism, whether any inspections you have done, if you have done any penalties or violations have been recorded so far.
ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी एकदा नवे डिजिटल टॅक्सी धोरण तयार झाले काय आदलो मसुदो धोरण रद्द जातले असे सांगला.
ताका क्लियर कट सांगता हांव, डिजिटल टॅक्सी पॉलिसी फायनलाइज झाली काय तो अबेन्स असा पळय न्ही, दॅट इज अन ऑटोमॅटिकली स्क्रॅप.
ह्या प्रश्नाक जाप दितना येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिनो हांणी सध्या भाजी किराणाचे सामान लेगीत ऑनलाईन झाला असे म्हणत गोयचो टॅक्सी वेवसाय डिजिटल जावप महत्वाचे असा, पर्यटकांक तशेच थळाव्या लोकांक ह्या डिजिटल माध्यमातल्यान टॅक्सीची बरी सेवा मेळटली असे म्हळा. तशेच टॅक्सी वेवसायिकांचे प्रश्न सुटावे करपाक फुडल्या 8 दिसां भितर येरादारी खात्याच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका जातली. ह्या बसकेत टॅक्सीकारांचे जे बारीक सारीक प्रश्न उरल्यात ते सुटावे करपाच्या नजरेंतल्यान काम करतले अशी माहिती मंत्री मॉविन गुदिन हांणी दिल्या.
टॅक्सी प्रॉब्लेम जे आसा एक लिगसी प्रॉब्लेम, पयलीं फर्स्ट टाइम मिटींग हे ते बरेचशे पॉझिटिव्ह आशिल्ले, पॉझिटिव्ह इतले आशिल्ले थोडे जाण सोडून जे तांकां आमी एक नवीन कितें फॉर्म्युला दिले. 2 वरां सुमार मान्य मुख्यमंत्री आशिल्ले, आमी सगळ्यांचे आयकून गेले. एक ल्हानसो ग्रुप, दोग तीग जाण नांवां काडना, आमकां एपूच नाका म्हणपाक लागले, आमकां डिजिटल प्लॅटफॉर्मूच नाका. फुडारा तरी कसलेय प्लॅनिंग करतले जाल्यार प्लॅनिंग कित्याचेर जाता, वी नीड द डेटा.
विधानसभा अधिवेशनात गॅलरीतल्यान निषेधाचे तक्ते दाखोवपी घडणुकेची गंभीर दखल घेऊन सभापती गणेश गावकार हांणी आमदार विजय सरदेसाय हाका 24 वरां भितर बिनशर्त माफी मागपाक सांगला, नाजाल्यार नेमाप्रमाण कारवाय करपाची शिटकावणी दिल्या. तशेंच सभाघरात निषेधाचे तक्ते दाखोवपी 4 जणांक विधानसभा संकुलात प्रवेश करपाचेर बंदी घाल्या. तक्ते दाखोवपी 4 जणांक विजय सरदेसाय हांणी पास दिल्ले. तशेंच ह्या पुराय प्रकरणात विजय सरदेसाय हांचो हात आशिल्ल्याचे चौकशीत दिसून आयला. हे प्रकार सोसून घेवचो ना अशी शिटकावणी सभापती गणेश गावकार हांणी केल्या. पणजी महापालिका वेंचणुके खातीरचो जाहीर प्रचार काल सोपलो. पणजी महापालिकेच्या 30 प्रभागां खातीर 69 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसा. पणजी महापालिके खातीर फाल्यां 11 मार्चाक मतदान जातले. बाबूश मोन्सेरात हांच्या फुडारपणा खाला भाजपा पॅनल आनी उत्पल परिकार हांच्या फुडारपणा खालच्या पॅनलामदी थेट लढत जातली. जाहीर प्रचार सोपिल्ल्यान उत्तर गोंय जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेच्या 163 कलमा खाला जमावबंदीचो आदेश जारी केला. गोवा पर्यटन खाते आनी साखळी शिगमोत्सव समिती हांच्या संयुक्त जोडपालवान 10 आनी 11 मार्च असे 2 दीस लोकोत्सव 2026 कार्यावळ जातली. साखळी रवींद्र भवना लागील सांजे 3:30 वरांचेर जावपी उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हजर आसतले. FIH बायला हॉकी विश्वचषक 2026 क्वॉलिफायर मॅचीत काल सांजे हैदराबादात जाल्ले दुसरे पूल बी मॅचीत भारताकडेन स्कॉटलंडान 2-8-2 अशी बरोबरी केल्या. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 32.6° सेल्सियस आनी उण्यात उणे तापमान 24.4° सेल्सियस इतले नोंद जाता. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.